الله أكبر الله أكبر الله أكبر أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا أشهد أن محمد رسول الله أشهد أن محمد رسول الله حي على السلام حي على الله
خطبے میں
عملن جی اصلاح یا تربیت کے حوالے سے مربین ان میں سبھی واقفین زندگی شامل ہیں. امیرن عہدیدارن جی ذمہ وارن جی گال تھی رہی ہوئی تو کیڑی طرح ان کے پانچ کردار عملی اصلاح میں روک کے سببن تے ضابطوں آن کے لیے ادا کرن گرجے. इन जे लाइ कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे जिन खे मुरबिन ऐं उहिदेदारनि खे पंहिंजे मथां लागू करे पोइ जमायत खे ॿुधाइण ऐं ॾेखारण जी ज़रूरत आहे. हिते ई बि वाज़े करे छॾियां त उहे आलिम ऐं वाइज़ कंदड़ जेके हज़रत मुसलिह मौद रज़ी अलाह जे ज़माने में हुआ उन्हनि में हज़रत मसीह मौद अलाम जा असहाब शामिल हुआ ऐं असहाबनि खां तरबियत पाइण वारा बि शामिल हुआ. उन्हनि जे तालुक़ बिल्ला ऐं ईमान ऐं यकीन जो मयार बि यकीन तमामु आला हो. उन्हनि जी कमी इन्हनि ॻाल्हियुनि में न हुई. कमी हुई इन ॻाल्हि जी जंहिंजी तरफ़ हज़रत मुसलिह मौद रज़ी अलाह अन्हु तवजो ॾियारी आहे त तरजीहात खे मटण जी ज़रूरत आहे या एतिक़ादी मसइलनि ते जहिड़ी तरह ज़ोर ॾिनो पियो थो वञे अहिड़ी तरह अमली इस्लाह जी अहमियत ते बि हज़रत मसीह मौद अलाम जे निशाननि ऐं पंहिंजे ज़ाती तालुक़ बिल्ला ऐं ख़िलाफ़त जी इताद ऐं निज़ाम जे एतराम जे हवाले सां बि जमायत जे माण्हुनि जी तरबियत जी ज़रूरत आहे. पर अॼुकल्ह असांखे नज़र अचे थो त असांजो इन्हनि ॻाल्हियुनि में उहो मयार न आहे. तंहिं करे जॾहिं मां चवंदो आहियां त मुरबी ऐं उहिदेदार पंहिंजे मथां लागू करे पोए जमायत जे माण्हुनि खे ॿुधाइनि त इन जी ख़ासि अहमियत आहे. यानी पंहिंजे मथां लागू करण जे लफ़्ज़ ते ग़ौर करण ऐं अमल करण ऐं पंहिंजो नमूनो क़ाइमु करण जी वॾी ज़रूरत आहे. तॾहिं ई इस्लाही ॻाल्हियुनि जो असर बि सही रंग में थींदो. गुज़िरियल ख़ुतबे में इरादे जी कुवत खे पैदा करण ऐं इल्मी कमज़ोरी ख़तम करण जो ज़िक्र थी वियो हो, पर टीं ॻाल्हि इन ज़िमन में बयान न थी हुई. यानी अमली कमज़ोरी खे ختم کرن جو طریقو یا عملی قوت کے کیڑی طرح ودھائے سکجے تو ان بارے میں ماں اج کچھ چوندس. ان جے لائے جڑو کا پہرن خطبن میں ذکر تھی چکو باہریں علاج یا مدد جی ضرورت یا چئی سکوں تھا تا بے جے سہارے جی ضرورت عملی اصلاح جے لائے ہی سہارو بن قسمن جو ہوندو. या ॿिनि क़िस्मनि जे सहारनि जी ज़रूरत आहे. हिकड़ी निगरानी जी ऐं ॿियो जबर. निगरानी ही आहे त मुस्तक़िल نظر میں رکھو وجے نگرانی ہیٹ رکھو وجے تھے کو خراب عمل نہ کرے وٹے اڑے قسم کی نگرانی دنیا کے معاملن میں بھی تھی گھرن میں ما پی بارن کی نگرانی کرنا اسکولن میں استاد پڑھائن کان علاوہ نگرانی جو کردار ادا کر رہا ہوں کدیں کدیں حکومت جا کارندہ نگرانی کر رہا ہوں یہ بدائے چڈی تو اسی نگرانی کرداسی روڈن تے ٹریفک کے لئے مستقل کیمراؤں لگائی ہوں اتن بورڈ لگل ہوں تو کیمرا لگل آ ہی نگرانی جو ایکڑو عمل آ جے کے بار ماں پی جی زیادتین جو نشانو بن جندا ہن انہن جے والدین کے وارننگ دینی ویندی آ تا اسی نگرانی کنداسی جے کدیں بارن کے گھنو تنگ کیو ویو تا پوئے بارن جی بھلائی جو ادارو جے کو آ وہ چوندو آ اسی بار وٹھی ویندیسی ہنن ترقی یافتہ ملکن میں تہی تمام عام بلک مجھے خیال میں تا ناجائز حد تائیں ہی نگرانی تھیندی آ بارن جے معاملے میں ماں پی بارن کا ڈرجی یا ان ادارے کا ڈرجی جائز جھل پل بھی بارن کے ناہن کندا نتیجتن اکثر کرے بار بھی بگڑی ویندا ہن دنیا کے معاملن میں تو یہ نگرانی بعض دفعہ نقصان جو کارن بھی بنجی رہی ہوں ہے پوئے زال مڑس کے تعلقات میں خرابی کے کرے بھی ان کی نگرانی تھی پوئے ڈوہن کی نگرانی تھی بہرحال بہرحال ان سجی نگرانی جو مقصد ہی ہوں تو ان کے ان کمن کا روکو وجے جن کے کرے فساد پیدا تھی سکے تو یا ان جو مقصد ہی ہوں تو اصلاح تھے تو بہرحال نگرانی ایکڑو ذریعہ آ اصلاح جو ہر معاشرے کے قانون میں یہ نگرانی عملی اصلاح کے لئے عملی اصلاح کرنے کے لئے دین بھی ان طرف اساں کے توجہ دیارے تو केतरनि ई ग़लत कमनि खां इंसान इन जे करे बची रहियो हूंदो आहे त मुआशिरो उन जी निगरानी करे रहियो आहे माउ पीउ पंहिंजे दायरे में निगरानी करे रहिया हूंदा आहिनि मुरबियुनि जो ही निगरानी करणु पंहिंजे दायरे में कमु
आहे
ऐं बाक़ी निज़ाम खे बि निगरान बणजण ضروری آ پانچے پانچے دائرے میں
جب اسلام کی
جدیں اسلام جی ہی تعلیم بھی ساموں ہوجائے تا ہر نگران پانچی نگرانی کے بارے میں پوچھو ویندو تا نہ صرف انہن جی اصلاح تھی رہی ہوں جن جی نگرانی کئی پئی تھی وجے بلک نگرانن جی بھی اصلاح تھی رہی ہوں تا بہرحال عملی اصلاح کے لئے نگرانی بھی ایکڑو اثرائتو ذریعہ ہے بی گال جکا اصلاح کے لئے ضروری آ جبر آ ہتے کنجی دل میں ہی سوال پیدا تھی سکے تو ایک پاسے تو اسی چوں تھا تا دین کے معاملے میں جبر نہ ہے بے پاسے عملی اصلاح کے لئے جکو علاج تجویز کیا پی تو وجے وہ جبر آ سو واضح ہون گرجے تو ہی جبر دین قبول کرن یا دین چھڑن جے معاملے میں نہ ہے ہر ایک آزاد آ جے کو ونس دین اختیار کرے جن دین کے ونس چھڑے دے اسلام تا تمام واضح طور تے ہی اختیار دے تو ہتے جبر ہی آ تا دین ڈاں منسوب تھی پوئے ان کے قائدن تے عمل نہ کرن उन्हनि जी भञ कड़ी करण
हिक
पासे त पंहिंजो पाण खे निज़ाम जमात जो हिसो चवण ऐं पोए निज़ाम जे क़ाइदनि जी भञ कड़ी करण हीअ ॻाल्हि जेकॾहिं थी रही आहे त पोए बहरहाल सख़्ती थींदी ऐं इहो ई हिते जबर जो मतिलबु आहे निज़ाम जो हिसो बणिजी रहणो आहे त पोए तालीम ते बि अमल करणो पवंदो न त सज़ा मिली सघे थी ॾंड बि लॻी सघे थो किन क़िस्मनि जूं पाबंदियूं बि लागू थी सघनि थियूं ऐं इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो मक़सदु इस्लाह करण आहे त जीअं अमली कुवत जी कमज़ोरी खे ख़तम करे सघिजे जमायत में बि जॾहिं निज़ाम जमात सज़ा ॾींदो आहे त असुल मक़सद इस्लाह हूंदो
आहे
कंहिंजी बेस्ती या कंहिंखे खाम खां तकलीफ़ में विझण लाइ हूंदो हीउ जबर हुकूमत जे कानूननि में बि लागू आहे सज़ाऊं बि मिलंदियूं आहिनि जेलनि में बि विधो वेंदो आहे ॾंड बि पवंदा आहिनि कॾहिं कॾहिं मारियो बि वेंदो आहे त मक़सद इहो ई हूंदो आहे त मुआशिरे में अमुन रहे ऐं ॿिए खे नुक़सान पहुचाइण वारा जेके आहिनि उहे नुक़सान पहुचाइण जो कम न करे सघनि भलक कॾहिं कॾहिं त पंहिंजो पाण खे नुक़सान पहुचाइण वारे कम ते बि सज़ा मिली वेंदी आहे पर इन सज़ा जे दौरान इस्लाह करण जा मुख़्तलिफ़ ज़रिया इस्तेमाल कया वेंदा आहिनि जेकॾहिं कंहिंखे फाही बि ॾिनी वेंदी आहे त हीउ जबर इन लाइ जो कातिल को माण्हू मारियो ऐं जेकॾहिं कातिलनि खे मोकल मिली वञे खुलियल मोकल मिली वञे त पोए मुआशिरे जो अमन बर्बाद थी वञे ऐं केतिरा ई ॿिया कातिल पैदा थी वञनि सो कतल जी सज़ा कतल ॾियण सां केतिरनि ई अहिड़नि माण्हुनि जी इस्लाह थी वेंदी आहे या उहे उन कम खां मुड़ी वेंदा आहिनि जेके कतल जो रुझान रखनि था जेके वधीक जोशीला हूंदा आहिनि बहरहाल हीउ जबर इस्लाह जो हिकड़ो पहलू आहे जेको दुनिया में बि राइज
आहे
दुनियादार जे जबर सां या दुनिया जी सज़ाउनि जे जबर सां ईमान जो को तालुक़ न आहे पर हिकड़े दीन जी तरफ़ मनसूब थियण वारे ते जॾहिं जबर कयो वेंदो आहे ऐं दीनी निज़ाम हेठि उन खे सज़ा ॾिनी वेंदी
आहे
या कंहिं बि क़िस्म जी सज़ा हुजे ॾंड हुजे या का ॿी सज़ा हुजे या कुझु पाबंदियूं लॻायूं वेंदियूं आहिनि जमायत में बाज़ दफ़ा के चंदा वठण ते पाबंदियूं लॻायूं वेंदियूं आहिनि
लेकिन साथ ही
त बेशक जबरन उन्हनि कमनि खां रोकियो पियो वेंदो आहे पर साण ई जॾहिं उहे ॻाल्हियूं या अमल जेके सालह अमल आहिनि उन्हनि जी तरफ़ तवजो ॾियारी पई वेंदी हुजे ऐं को शख़्स इन लाइ करे रहियो हुजे त सज़ा खां बची वञा या ख़लीफ़े वक़्त जी नाराज़गी खां बची वञा या अल्लाह ताला जी नाराज़गी खां बची वञा त आहिस्ते आहिस्ते दिल में ईमान पैदा थींदो आहे ऐं पोए ई वधण शुरू थी वेंदो आहे ऐं बुराइनि खे छॾे ख़ुशीअ सां नेक अमल बजा आणण वारा बणजण शुरू थी वेंदा आहिनि अहिड़ा माण्हू सो हमेशह यादि रखणु घुर्जे त नेक अमल बजा आणण जी आदत विझण जे लाइ मुख़्तलिफ़ ज़रिया इस्तेमाल करणा पवंदा आहिनि बग़ैर इन्हनि ज़रियनि खे अख़्तियार कए अमलनि जी इस्लाह में कामयाबी नथी थी सघे सो इन्हनि ज़रियनि जो इस्तेमाल तमामु ज़रूरी आहे यानी ईमान पैदा करणु सही इल्म पैदा करणु इन्हनि ॻाल्हियुनि जो त गुज़िरियल ख़ुतबे में ज़िक्र थी वियो हो ऐं निगरानी करणु ऐं जबर करणु जंहिंजो हाणे ई मूं ज़िक्र कयो आहे अमली कुवत पैदा करण जे ज़िमन में
ही
चार शयूं आहिनि जन खां बग़ैर इस्लाह ॾुखी आहे जॾहिं असीं गहराई में जाइज़ो वठूं त असां खे पतो पए थो त दुनिया में हिकड़ो तबको अहिड़ो आहे जेको ईमानी कुवत पंहिंजे अंदरि नथो रखे,
यानी
उहो मयार नथो रखे जेको अमल जी इस्लाह जे लाइ हिकड़े इंसान में हुअण ज़रूरी आहे। अहिड़नि माण्हुनि जी दिलनि में जेकॾहिं ईमानी कुवत भरी वञे त उन्हनि जा अमल ठीक थी वेंदा आहिनि।
ऐं
हिकड़ो तबिको अहिड़ो हूंदो आहे जेको इल्म न हुअण जे करे गुनाहनि जो शिकार थींदो आहे। इन जे लाइ सही इल्म जी ज़रूरत हूंदी आहे। ऐं हिकड़ो तबिको जेको नेक अमल बजा आणण जे लाइ ॿियनि जो मुहताज हूंदो आहे, ही टिन क़िस्मनि जा माण्हू आहिनि। ऐं उन जी ज़रूरत जेका आहे उहा ॿ तरह सां पूरी कई वेंदी आहे, या उन जी मदद ॿाहिरी मदद ॿ तरीक़नि सां थींदी। हिकु त निगरानी करे, जंहिं जो हाणे मूं तफ़सील बयानु कयो आहे त निगरानी कई वञे त बुरायूं छॾाइजी वेंदियूं आहिनि ऐं नेकिन जी तरफ़ तवजो पैदा थी वेंदी आहे। पर उहो तबिको जेको बिल्कुल ई किरियल हुजे, जेको निगरानी सां बि मुड़ण वारो न हुजे, उन खे जेसि ताईं सज़ा न ॾिनी वञे उन जी इस्लाह नथी थी सघे। सो इन्हनि चइनि ज़रियनि खे जमात जी इस्लाह जे लाइ बि अख़्तियार करणु ज़रूरी आहे ऐं हर हिक जी बीमारी जो इलाज उन जी बीमारी जी नोयत जे लिहाज़ खां करणु ज़रूरी आहे। हीअ ॻाल्हि यादि रखणु ज़रूरी आहे त जंहिं ज़माने में मज़हब वटि न हुकूमत हुजे न तलवार, उन ज़माने में ही चारई इलाज ज़रूरी हूंदा
आहिनि।
सो जहिड़ो क गुज़िरियल ख़ुतबे में ज़िक्र थी चुको आहे त पहिरियां इलाज जे तौर ते तरबियत करे ईमान में मज़बूती पैदा करणु ज़रूरी आहे ऐं इन जे लाइ हज़रत मसीह मौद अलैहिस्सलातु वस्सलाम जे निशाननि संदन वही संदन तालुक बिल्ला ऐं संदन ज़रिए सां संदन मञण वारनि में रुहानी इनकलाब जो ज़िक्र कयो वञे, उन्हनि खे ॿुधायो वञे त अल्लाह ताला जे कुर्ब जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। जहिड़ो कि मां गुज़िरियल ख़ुतबे में बि चयो हुयो त इन बारे में हिन दौर में जॾहिं त शैतान भरपूर हमला पियो थो करे, इन्हनि ॻाल्हियुनि जी तमामु घणी ज़रूरत आहे, इन बारे में ॿुधाइण जी तमामु घणी ज़रूरत आहे। इहा ॻाल्हि सांद ऐं बार बार ॿुधाइणु घुर्जे। हीअ ॿुधाइण जी ज़रूरत आहे त अल्लाह ताला जी मोहबत इंसान खे कहिड़ी तरह हासिल थी सघे थी ऐं उन जो प्यार जॾहिं कंहिं इंसान जे हाल में शामिल थींदो आहे त अल्लाह ताला उन सां कहिड़ी तरह हिकड़ो अलॻि वर्ताव कंदो आहे। हज़रत मसीह मौद अलैहिस्सलातु वस्सलाम असां खे इन बारे में कहिड़ी तरह ॿुधायो आहे। नवां अहमदी जेके मुख़्तलिफ़ क़ौमुनि मां थियनि पिया था, अफ्रीका मां बि ऐं अरबनि मां बि वधीक, उहे पंहिंजा वाकिया लिखंदा आहिनि त हज़रत मसीह मौद अलैहिस्सलातु वस्सलाम जा किताब पढ़ी उन्हनि में तब्दीलियूं आयूं, उन्हनि जे ईमान में वाधारो थियो। बेशक किताब पढ़ी उन्हनि जूं एतक़ादी ग़लति फ़हमियूं बि ख़तम थियूं ऐं एतक़ादी लिहाज़ खां उन्हनि जे इल्म में वाधारो थी, उन्हनि खे ईमान जूं नयूं वाटूं नज़र आयूं। पर ईमान जी मज़बूती उन्हनि में हज़रत मसीह मौद अलैहिस्सलातु वस्सलाम जे निशाननि खे ॾिसणु, संदन वहीअ जी हक़ीक़त खे समुझण ऐं संदन तालुक बिल्ला सां उन्हनि में पैदा थी, ऐं पोइ अल्लाह ताला बि उन्हनि खे कुझु निशान ॾेखारे पंहिंजे कुर्ब जो नज़ारो ॾेखारे छॾियो। हज़रत मुसलह मौद रज़ी अल्लाह ताला अन्हो हज़रत मसीह मौद अलैहिस्सलातु वस्सलाम जे निशाननि वही इल्हामन ऐं तालुक बिल्लाह जी अहमियत जेका असांजनि दिलनि में बि ईमान जे किरणनि खे तमामु रोशन करे छॾे जी अहमियत बयान फ़रमाईंदे पंहिंजे अंदाज़ में पाण हीअं फ़रमायो अथनि त हज़रत ईसा बेशक ज़िंदह आसमान ते वेठा रहनि, उन्हनि जो आसमान ते ज़िंदह वेठे रहण एॾो हानिकार नाहे जेतिरो ख़ुदा ताला जो असां जिन दिलनि में मुर्ज़ थी वञण हानिकार आहे। सो कहिड़ो फ़ाइदो इन ॻाल्हि जो तव्हां हज़रत ईसा अलाम जी वफ़ात ते ज़ोर ॾींदा रहो जॾहिं त ख़ुदा ताला खे माण्हुनि जी दिलनि में तव्हां मारे रहिया हुजो ऐं उन खे ज़िंदा करण जी कोशिश नथा कयो। ख़ुदा ताला त हयो कयूम आहे ऐं कॾहिं बि नाहे मरंदो, मगर किन इंसाननि जे लिहाज़ खां हू मरी बि वेंदो आहे। हज़रत मुस्लिम मौद रज़ी अल्ला ताला अनहो हज़रत ख़लीफ़तुल मसीह अव्वल रज़ी अल्ला ताला अनहो जे हवाले सां हिकड़ो वाकियो बयान कनि था त हज़रत ख़लीफ़ा अव्वल जा हिकड़ा उस्ताद जेके भोपाल जा रहण वारा हुआ चवनि था त उन्हनि हिकु दफ़ो रोया में ॾिठो त भोपाल खां ॿाहिरि, भोपाल हिंदुस्तान जो हिकड़ो शहर आहे, हिकड़ी पुल आहे, उते हिकड़ो कोढ़ जो मरीज़ पियो आहे जेको कोढ़ जो मरीज़ हुअण खां अलावा अखियुनि खां अंधो आहे, नक उन जो वढियल आहे, आङरियूं उन जूं छणी वियूं आहिनि ऐं सॼे जिस्म में पोए पियल आहे, मखियूं उन ते भण भण पियूं थियूं कनि। हू चवनि था त मूंखे उन खे ॾिसी ॾाढी किरभ लॻी ऐं मूं पुछियो त बाबा तूं केरु आहीं। हू चवण लॻो त मां ख़ुदा आहियां। हीउ जवाब ॿुधी मूं ते ॾाढी दहशत चढ़ी वई ऐं मूं चयो त तूं ख़ुदा आहीं। अॼु ताईं त सभई नबी दुनिया में इहो ई चवंदा आया आहिनि त ख़ुदा ताला सभिनी खां वधीक ख़ूबसूरत आहे ऐं उन खां वधी करे ॿियो को हसीन न आहे। त असीं जेके अल्लाह ताला सां इश्क ऐं मोहबत कयूं था त छा इन शिकिल ते? त उन चयो नबी जेको चवनि था उहो ठीकु ऐं सही था चवनि। मां असुल ख़ुदा न आहियां, मां भोपाल जे माण्हुनि जो ख़ुदा आहियां, यानी भोपाल जे माण्हुनि जी नज़र में मां ईअं सम्झो वेंदो आहियां, यानी हिननि माण्हुनि जी नज़र में ख़ुदा ताला जी का अहमियत कान्हे। सो ख़ुदा ताला त नाहे मरंदो, मगर जॾहिं को इंसान उन खे विसारे छॾींदो आहे त उन जे लिहाज़ खां हू मरी वेंदो आहे। हिते ही बि नौजवाननि खे समझाए छॾियां त इन मां ही न समझण घुर्जे त बस माण्हू अहिड़ा थी विया त ख़ुदा हीअ शिकिल अख़्तियार करे वरिती ऐं मामिलो ख़तम। असल में त हीअ शिकिल उन्हनि जी पंहिंजी आहे जेके उहे माण्हू आहिनि जन ख़ुदा खे छॾियो आहे। जहिड़ी तरह आईने में पंहिंजी तस्वीर नज़र ईंदी आहे, असल शइ इहा ई आहे त पंहिंजी शिकिल नज़र अची रही हूंदी आहे। हीअ शिकिल जेका उन ख़्वाब में ॾिठी उहा उन्हनि माण्हुनि जो आइनो हुयो। उहे रुहानी लिहाज़ खां कोढ़ जे मरीज़ वांगुरु थी विया हुआ ऐं अहिड़ा माण्हू पोए पंहिंजे अंजाम ते बि पहुचंदा आहिनि। नौज़ुबिल्लाह, ख़ुदा मरी उन्हनि खां पासो नाहे करे वरितो। अल्लाह ताला खे अहिड़ो समझण वारनि खे ख़ुदा ताला बार दफ़ा हिन दुनिया में बि सज़ा ॾेई छॾींदो आहे। ख़ुदा ताला हिकु पासे थी वेही नाहे रहंदो, बल्कि हिन दुनिया में बि सज़ा ॾींदो आहे अहिड़नि माण्हुनि खे। बल्कि केतिरनि ई जॻहियुनि ते अल्लाह ताला अहिड़नि माण्हुनि जो अंजाम इहो ई ॿुधायो आहे त हू जहनम में वञण वारा आहिनि जंहिंखे ख़ुदा खे विसारे वेहनि था। सो इन मिसाल मां को ही न समझी वठे त ख़ुदा खे छॾे ॾिनो वियो या बेताक़त उन खे समझियो वियो त कुझ न थींदो, ख़तम थी वई ॻाल्हि। अल्लाह ताला बदिलो वठण वारो बि आहे, सज़ा ॾियण वारो बि आहे ऐं उन जो ॾमर बि जॾहिं भड़कंदो आहे त पोइ को उन जे ॾमर जे साम्हूं बीह नाहे सघंदो। सो इन लिहाज़ खां हीअ का मामूली ॻाल्हि नाहे त ख़ुदा खे विसारे छॾियऊं ऐं ॻाल्हि ख़तम थी वई।
अजीब बात है कि हमारे उलमा
हज़रत मुस्लिह मौद फरमाइन था
त
अजीब ॻाल्हि
आहे
त असांजा आलिम हज़रत ईसा खे मारण जी कोशिश कनि था, मगर साण ई अल्लाह ताला खे ज़िंदा करण जी कोशिश नथा कनि। उहो रूह पैदा नथा कनि जंहिंसां अल्लाह ताला जो फ़हम ऐं इदराक पैदा थिए। असांजी असुल कोशिश ख़ुदा ताला खे ज़िंदा करण जी ऐं उन सां वधीक तालुक़ पैदा करण जी हुअणु घुर्जे। जेकॾहिं ख़ुदा सां असांजो ज़िंदा तालुक़ आहे त तोड़े ईसा खे ज़िंदा समझण वारा जेतिरो बि लुढ़कंदा रहनि असां जे ईमाननि में कॾहिं बि बिगाड़ पैदा न थींदो, छो त ख़ुदा हर कदम ते असां खे संभालण वारो आहे। सो बेशक वफ़ात मसीह, ख़त्म नबूवत या ॿिया मसाला जेका आहिनि जन जो एतक़ाद सां तालुक़ आहे, उन्हनि जो इल्मु हुअणु त तमामु ज़रूरी आहे ऐं उन्हनि ते दलील सां क़ाइमु रहण बि ज़रूरी आहे, बिना दलील जे न। पर अमली इस्लाह जे लाइ असां खे ख़ुदा ताला सां तालुक़ ॻंढणो पवंदो ऐं इन जे लाइ उहे ज़रिया अख़्तियार करणा पवंदा जेके हिन ज़माने में हज़रत मसीह मौद अलैहिस्सलातु वस्सलाम असां खे ॾेखारिया आहिनि। असां खे पंहिंजे कौल ऐं फ़ैल में तज़ाद खे ख़तम करणो पवंदो। जेको असां ॿियनि खे चऊं उन जे बारे में पंहिंजा बि जाइज़ा वठूं त केतिरे हद ताईं असां इन ते अमल कयूं पिया था। अॼु अल्लाह ताला जे फज़ल सां दुनिया जूं जामियात जेके आहिनि, दुनिया में जमायत अहमदिया जा जामियात आहिनि जिथे मुबलिग ऐं मुरबी तयार थींदा आहिनि, इन्हनि में नौजवान मुरबी ऐं मुबलिग बणजण जे लाइ केतिरा ई ॿार दाख़िल थी रहिया आहिनि ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान में वॾे अंग में ॿार जामिया में ईंदा आहिनि। इन्हनि में वाक़फ़ीन नौ बि आहिनि तमामु घणाईअ में। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो अंग जी घणाई मयार में घटिताई करे छॾींदी आहे ऐं कॾहिं कॾहिं ही मिसाल बि साम्हूं ईंदा आहिनि त रुहानी मयार खे हासिल करण में कोशिश न करणु, भल किन ग़लति आदतुनि जे करे, सही इल्म न हुअण जे करे त मुरबी ऐं मुबलिग जो कहिड़ो तक़दस हुअणु घुर्जे। जॾहिं अहिड़नि छोकरनि खे के हरकतूं कंदा आहिनि त पोइ उन्हनि जामियात मां कढियो बि वेंदो आहे। सो ही ज़मानो जेको आईंदा अहमदियत जी तरक़ी जो अचण वारो आहे इनशा ताला, इन जी तयारीअ जे लाइ तमामु घणो मुरबी बणजण वारा, मुबलिक बणजण वारा पंहिंजो पाण खे तयारु कनि। हिकु मामूली कमु नाहे जेको उन्हनि जे हवाले थियण वारो आहे। हाणे खां अल्लाह ताला सां हिकड़ो तालुक़ पैदा कयो ऐं इन जे लाइ पहिरियां खां वधी करे कोशिश कयो। हज़रत मसीह मौद अलैहिस्सलातु वस्सलाम जेके असां खे निशान ॾेखारिया, जेका इस्लाम जी सही तालीम ॿीहर खोले वाज़े फरमाई अथनि, उन खे साम्हूं रखो। सिर्फ़ मसलनि खे यादि करण ताईं पंहिंजो पाण खे महदूद न रखो। मूंखे कादियान मां कंहिं आलिम लिखियो आहे त अॼुकल्ह खुलियल जलसा जेके मुखालफ़नि जा जवाब ॾियण जे लाइ मुनक़िद थींदा हुआ पहिरियां हिंदुस्तान में, हाणे नथा थियनि। असां उन्हनि जलसनि में अहिड़ा लगातार हमला मुखालिफ़ आलमनि ते कंदा हुआसीं जो हिकु पुठियां ॿिए हमले उन्हनि खे बेवस करे छॾियो हुयो। ठीकु आहे, हीउ सुठी ॻाल्हि आहे त कंदा हो, लेकिन मुखालफ़नि जा जवाब ॾियण घुर्जनि, भलक उन्हनि जी ॻाल्हियुनि जा ट्रोड़ ई दलीलनि सां उन्हनि ते उछलणु घुर्जनि। पर हीअ ॻाल्हि इन खां बि वधीक अहम आहे ऐं ज़रूरी आहे त असांजा मुअल्लिम ऐं मुबलिग ऐं मुरबी हज़रत मसीह मौऊद अलैहिस्सलातु वस्सलाम जी बेसत जे मक़सद खे समझंदे पंहिंजी रुहानी हालत में बि उहा तरक़ी कनि हा जो हर हिक जो वजूद खुद हिकड़ो निशान बणजी वञे हा। ऐं इन जे लाइ उन्हनि खे कोशिश करणु घुर्जे, भलक तरक़ी कनि त पाण हिकड़ो निशान बणजी वञे ऐं इन ई नमूने खे ॾिसी माण्हू जमायत में दाख़िल थियनि। कॾहिं कॾहिं नमूना ॾिसी दाख़िल थींदा आहिनि, पर हिते मूंखे अफ़सोस सां चवणो पए थो त हीउ मयार पैदा नाहे थियो। तंहिं करे हिंदुस्तान में केतिरनि ई मौलमीन खे फारिग करणो पियो। लॻे पियो त किन ते दुनियादारी ग़ालिब अची वई आहे, सो ही ख़त लिखण वारा बि ऐं असां मां हर हिकु पंहिंजा जाइज़ा वठे त उन जूं ज़िमेवारियूं कहिड़ियूं
आहिनि।
मुअल्लिम ऐं मुबलिग ही ॾिसनि त उन्हनि दिलनि में ईमान पैदा करण जी घणी कोशिश कई आहे। खु़श्क दलीलनि सां माण्हुनि जे दिलनि ते असर विझण ऐं ग़ैर अहमदी मौलवियुनि खे भॼाइण खे ई असां खे काफ़ी न समझण घुर्जे ऐं इन ई ते खु़श न थी वञणु घुर्जे। भलक असां वटि जेके ख़ुदा ताला जा ज़िंदा निशान ऐं मौजज़ा आहिनि उन्हनि सां ख़ुदा ताला जी हस्ती दुनिया खे ॾेखारियऊं। अल्लाह ताला जी फैली शाहिदी जेका हज़रत मसीह मौद अलसलाम सां गॾु आहे उन सां माण्हुनि जी दिलनि खे क़ाइल कयऊं। हज़रत मुसलिह मौद रज़ी अला ताला अनो हिकड़ो मिसाल ॾिनो आहे त जेकॾहिं सिज उभरियल हुजे ऐं को चवे त तो वटि कहिड़ो दलील आहे त सिज उभरियल आहे त ॿियो उन खे सिज उभरण जा दलील ॾियण शुरू करे ॾे त हेतिरे बजे टाइम हूंदो आहे सिज उभरण जो, हेतिरे बजे लहंदो आहे ऐं साइंस ही थी चवे ऐं फलाणी ही थी चवे चवनि था। सो ही दलील जेके आहिनि, दलील ॾियण वारो बि बेवकूफ़ हूंदो जेको दलील ॾियण वेही रहियो आहे। उन जो सादो इलाज त ही हुयो त सिज जो दलील पुछण वारे जी खाॾी जे हेठां हथ रखे, उन जो मुंहुं मथे करे हां ऐं चए सां हू अथई सिज ॾिसी वठ, उन खे दलील ॾियण जी ज़रूरत ई न आहे हूंदी। तुंहिंजी बेवकूफ़ ॻाल्हियुनि जो जवाब हिन वक़्तु सिज जो वजूद आहे। सो हिन वक़्तु ख़ुदा ताला बि असांजे साम्हूं जलवागर आहे, उहो बि खुली करे पंहिंजनि समूरनि सिफ़तुनि सां दुनिया जे साम्हूं ज़ाहिर थी वियो आहे ऐं हज़रत मसीह मौऊद अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़रिए हू पंहिंजे समूरे हुस्न सां जलवो ॾेखारे पियो थो। सो वाइज़ करण वारनि जो ई कमु आहे त सिज जे वजूद जा दलील ॾियण वारा बेवकूफ़ बणजण जे बदिरां ताज़ा निशान जेके हज़रत मसीह मौऊद अलैहिस्सलातु जे ज़रिए ज़ाहिर थी रहिया आहिनि, अल्लाह ताला जी फैली शाहिदी जेका हर घड़ी असां सां गॾु आहे उन मां ही सचाई साबित कनि। पर ॻाल्हि उहा ई आहे त पंहिंजनि हालतुनि खे बि ख़ुदा ताला जी रज़ा जे मुताबिक़ बणाइनि, जमायत जी अमली कुवत खे मज़बूत कनि, जमायत जे ॿारनि औरतुनि ऐं मर्दनि जे साम्हूं ही ॻाल्हियूं पेश कनि ऐं बार बार पेश कनि जहिड़ो कमु चयो, उन्हनि खे ॿुधाइनि त हज़रत मसीह मौऊद अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़रिए कहिड़ी तरह ख़ुदा ताला जो जलाल ज़ाहिर थियो, उन्हनि खे समझाइनि त ख़ुदा ताला जो कुर्ब हासिल करण जा ज़रिया कहिड़ा आहिनि, अल्लाह ताला जी मोहबत कहिड़ी तरह हासिल थी सघे थी। पोइ ॾिसो त जेके नौजवान दुनियादारी जे मामलनि में रीस करण जी तरफ़ रुझान रखनि था ख़ुदा ताला जी तरफ़ झुकण वारा बणजंदा, पोइ सिर्फ़ कुझु मुरबी या उलमा ग़ैरत जमायत मौलवियुन जूं वायूं बताल करण वारा न हूंदा, बल्कि ही नमूना जेके असांजा नौजवान मर्द औरतूं ऐं ॿार क़ाइमु करे रहिया हूंदा, ही दुनिया खे पाण ॾांहुं छिकण वारा हूंदा। सो पंहिंजी अमली हालतुनि खे ठीकु करण जी तरफ़ तवजो जी सभिनी खां पहिरियां ज़रूरत आहे। पंहिंजो पाण खे हज़रत मसीह मौऊद अलैहिस्सलाम सां ॻंढे पोइ ख़िलाफ़त सां कामिल इताअत जी सभिनी खां वधीक ज़रूरत आहे। इहा ई शइ आहे जेका जमायत में मज़बूती ऐं रुहानियत में तरक़ी जो बाहिस बणजंदी। ख़िलाफ़त जी सुञाणप ऐं उन जो सही इल्म ऐं इदराक अहिड़ी तरह जमायत में पैदा थी वञणु घुर्जे जो ख़लीफ़े वक़्त जे हर फ़ैसिले खे ख़ुशी सां क़बूल करण वारा हुजनि ऐं कंहिं क़िस्म जी रोक दिल में पैदा न थिए, कंहिं ॻाल्हि खे ॿुधी इनकबाज़ न
थिए।
ख़िलाफ़त जो सही फ़हम ऐं इदराक पैदा करण बि मुरबियुनि जे कमनि मां अहम कमु
आहे
ऐं पोइ उहिदेदारनि जो कमु आहे त उहे बि इन पासे तवजो
ॾियनि।
अहिड़ा मिसाल हाणे कुझु अहिड़ा साम्हूं अची वेंदा आहिनि जो चवंदा आहिनि त ख़लीफ़े वक़्त ही ग़लति कमु कयो आहे ऐं ही ग़लति फ़ैसिलो कयो अथई, या फलाणे फ़ैसिले खे अहिड़ी तरह हुअणु घुर्जे हा, किन क़ज़ा जे फ़ैसिलनि ते एतिराज़ थी रहिया हूंदा आहिनि, या फलाणे शख़्स खे फलाणे कम ते छो मुक़रर कयो वियो इन जी जॻह ते त फलाणो शख़्स हुअणु घुर्जे हा
लेकिन
ख़लीफ़े वक़्त जी फलाणे फलाणे जे बारे में त वॾी मालूमात आहे इल्मु अथसि ऐं फलाणे शख़्स जे बारे में उन अखियूं बूटे फिटी कयूं आहिनि बावजूद इल्मु हुअण जे त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करण वारा कुझु ई हूंदा आहिनि पर माहौल खे ख़राब कंदा आहिनि जेकॾहिं मुरबी ऐं उहिदेदार हर सतह जा उहिदेदार पहिरियां बि मां चई चुको आहियां हर तनज़ीम जा ऐं जमायती उहिदेदार पंहिंजी इन ज़िमेवारी खे बि समुझनि त किन दिलनि में जेके शक शुभा पैदा थियनि था कॾहिं बि पैदा न थियनि उन्हनि खे समुझायो वञे ऐं ख़ासि तौर ते मुरबियुनि जो ई कमु आहे त ॿुधाइनि त सभई बरकतूं निज़ाम में आहिनि अल्लाह ताला त जॾहिं कंहिं क़ौम ते लानत विझणु चाहींदो आहे त निज़ाम खे ख़तमु करे छॾींदो आहे सो जॾहिं ही ॻाल्हियूं हर हिक जे इल्म में अची वेंदियूं त के माण्हू जिन खे ठोकर लॻंदी आहे उहे ठोकर खाइण खां बची वेंदा अहिड़ो तबिको हमेशा रहंदो आहे तोड़े उहे बटड़े छो न हुजनि जेके समझंदा आहिनि त सॼो अकुल आहे उन्हनि वटि ऐं हेॾे होॾे वेही ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि त ख़लीफ़ो ख़ुदा त नाहे हूंदो उहो बि ग़लती करे सघे थो जहिड़ो क आम माण्हू ग़लती करे सघे थो ठीकु आहे पर हज़रत ख़लीफ़तुल मसीह सानीअ इन जो तमामु भलो जवाबु ॾिनो आहे जेकॾहिं ख़िलाफ़त बरहक आहे त ही जवाबु जेको हज़रत ख़लीफ़तुल मसीह सानी ॾिनो आहे हर वक़्त ऐं हर दौर जे लाइ आहे जेकॾहिं ख़िलाफ़त ते ईमान आहे त अल्लाह ताला जे तरफ़ां ही इनाम ॾिनो वियो आहे पाण चवनि था त ख़ुदा ताला फ़रमाए थो त ख़लीफ़ा जन ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो कंदा आहिनि असां उन्हनि ॻाल्हियुनि खे दुनिया में क़ाइमु करे रहंदा आहियूं हू फ़रमाए थो यानी उहो दीन ऐं उहे उसूल जेके ख़लीफ़ा दुनिया में क़ाइमु करणु चाहींदा आहिनि असीं पंहिंजी ज़ात जो ई कसम खणी चऊं था त असां उन खे दुनिया में क़ाइमु करे रहंदासीं सो ही ॻाल्हियूं जमायत जे हर माण्हू जी दिलि में पकियूं थी वञणु घुर्जनि ऐं ही मुरबियुनि ऐं इल्म वारनि जो कमु आहे त उन खे हर हिक जी दिलि में पैदा करण जी कोशिश कनि सो इन ज़िमेवारी खे समझो इन ॻाल्हि जे पुठियां पइजी वञो त हज़रत मसीह मौद अलाम जूं बरकतूं ऐं संदन फैज़ माण्हुनि ते ज़ाहिर करणा आहिनि ख़ुदा ताला जे ज़िंदह निशाननि जो बार बार ज़िक्र करणो आहे माण्हुनि खे हीउ ॿुधाइणो आहे त ख़ुदा ताला जे कुर्ब खे हासिल करण जा कहिड़ा ज़रिया आहिनि ऐं ख़लीफ़े वक़्त जी हर सूरत में इताअत ऐं निज़ाम जी फर्मा बरदारी जी हिकड़ी अहमियत आहे ऐं हर हिक ते हीअ अहमियत वाज़े हुअणु घुर्जे सो जॾहिं हीउ थींदो त दिलनि जा विसवसा बि ख़तम थींदा अहिड़े तरीक़े सां विसवसा ख़तम करण वारनि जो अंग या जन जी दिलनि जा विसवसा ख़तम थी वञनि उन्हनि जो अंग एॾो घणो थी वेंदो जो हर फितनो पंहिंजो मौत पाण मरी वेंदो जमायत में हर लिहाज़ खां अमली इस्लाह जो हर पहलू नज़र अची रहियो हूंदो ऐं इहो ई हज़रत मसीह मौदलाम जी बहसत जो वॾो मक़सदु
आहे
यादि रहणु घुर्जे त असां खे ख़त्म नबूवत ऐं वफ़ात मसीह जे मसइलनि जे बारे में ॼाण रखण जी ज़रूरत आहे
ऐं
हीअ ज़रूरत आहे मुख़ालफ़नि खे जवाब ॾियण जे लाइ पर अमल ऐं इरफ़ान खे बि पंहिंजी जमायत में राइज करण जे लाइ हिकड़ी कोशिश जी ज़रूरत आहे सो जेतिरी तवजो असां ॿाहिरें महाज़ ते ॾियणी आहे ओतिरी भलक उन खां वधी करे अंदरें महाज़ ते बि असां खे तवजो ॾियणु घुर्जे असांजी रुहानी पाकीज़गी ऐं असांजी अमली इस्लाह तबलीग जी भेट में इनशाला ताला वधीक वॾो इनकलाब आणण जो कारण बणबी हज़रत मुसलह मौद رضی اللہ تعالیٰ عنہ جو ہی ارشاد یقیناً تمام اہم ہے تو جیکڈیں ہو یعنی علماء مربی قلوب جی اصلاح کن مانن جی دل میں عرفان اللہ تعالیٰ جی محبت پیدا کن تو کروڑے مانو احمد میں داخل تھن لگی پون اللہ تعالیٰ خود فرمائے تو اذا جاء نصر اللہ والفتح ورأیت الناس يدخلون فی دین اللہ افواجا فسبح بحمد ربک واستغفر تو جیکڈیں تبلیغ کے ذریعے تمام پانچ مذہب کی اشاعت کندو تو ایک ایک بب کرے مانو تمہاں ڈائندا پر جیکڈیں تمہاں استغفار تسبیح کیو پانچ جماعت ماں گناہ ختم کرے چھڈیو تو پوئے فوجن جو فوجوں مانو ایندا تمہاں جے اندر شامل تھی ویندا سو اوہے اساں جا عالم اس لیے عملی اصلاح کی طرف توجہ دیں جے کہ مکھے لکھن تھا تا اسی غیرن جو وایوں بتال کرے چھڈیندا ہوا سی انن وایوں بتال کرن سا اوہ مقصد حاصل نہ تھیندو جکو پانجی عملی اصلاح سا تھیندو تہن کرے عملی اصلاح جی طرف توجہ دیو خلافت جا نائب بنجن جی کوشش کیو خلیفہ وقت جے مددگارن ماں بنجن جی کوشش کیو سالن جا سال اساں صرف علمی بحثن میں نتھا الجھی سکوں بلک جے کڑے اساں جماعت کے ترقی ڈاں وٹھی وجنو آ انشاءاللہ وٹھی وجنو آ تا اساں کے کچھ بیا طریقہ اختیار کرنا پوندا اوہ ہی آ جڑو کہ موں چیو عملی اصلاح جو سو اساں کے پانجا عمل بھلا کرنے کی ضرورت آ اساں کے پانجی دیانت امانت کے معیارن کے اچو کرنے کی ضرورت آ اساں کے پانجی کمائی جا حلال ذریعہ اختیار کرنے کی ضرورت آ ہی نہ تا کچھ پیسن جے لائے کونسل کے دھوکھو دئی پانجی سچائی کے معیار کے داع تے لگائے چھڈیوں بینیفٹ حاصل کرے وٹھوں یا پیسو حاصل کرنے کے لائے کوڑا کیس کرے چھڈیوں اساں کے پانجا کم جکے بھی اساں دے حوالے کیا ونجن پوری تیزی محنت تمام سونے نمونے پوری دیانتداری سے کرنے کی ضرورت ہے جکڈیں ہی تھیندو تا دین سا گڈ دنیا جا میدان بھی اساں تے کھلی ویندا انشاءاللہ ہی اللہ تعالی جو فضل آ تا غیرن تے عمومی طور تے جماعت جو بھلو اثر آ پر جکڈیں اساں کن معمولی دنیا جے فائدن جے لائے پانجی دیانت امانت جے معیارن کے ظاہر کرن وارا بنجوں تھا تا ہر ایک شخص جکو ہی حرکت کرے تو جماعت کے بدنام کرن وارو بھی بنجندو سو جتھے مربین کے ان پاسے توجہ دیارن جی ضرورت آ اتے ہر جماعت جے مانو کے پانجا جائزہ وٹھی اصلاح کرن جی ضرورت آ ہے ان سا گڈ سبنی کا وڈو ہتھیار دعا جو آ ہے جن کے ہر وقت پانچ ساموں رکھن کی ضرورت ہے ان کے صحیح استعمال ان میں صحیح فائدہ وٹن کے لائے اللہ تعالیٰ جو ہی فرمان ساموں رکھن کی ضرورت ہے تا ایمان میں ترقی کرو جے کو نیک عمل بجا آن کے لائے لائح عمل ڈنو ہے ان تے عمل کرو سو ہی عمل دعا دعا عمل سان سان ہلندا تا صحیح اصلاح تھی اللہ تعالیٰ سان سبنی کے ان کے حاصل کرنے کی توفیق عطا فرمائے آخر میں ان گال کی طرف بھی توجہ دیارن چاہیا تو جن ہر سچے مومن کے اج کل بےچین کر پٹی کیا وہ ہے مسلمان ملکن جی رحم جوگی حالت اج مسلم اما کے پان سگورن صلی اللہ علیہ وسلم کے سچے عاشق کے منن وارن جی دعاؤں جی ڈاڑی ضرورت ہے سو ہی اساں جو فرض بنجے تو اساں ان جے لائے ڈاڑی دعا گھراؤں سیریا جا حالات خراب کھاں بہتر خراب تھن پیا تھا حکومت بھی ظلمن جی حد کرے پھٹی کیا حکومت مخالف گروپ جکے ہیں انن بھی ظلم جی حد کرے پھٹی کیا بنی پاسے کھاں ظلم تھی رہا ہیں بارن عورتن پوڑن کے بھی ظلمن جو نشانو بنائے پیو تھو ونجے کہیں جو ڈوہ آہے یا نہ جنہیں پکڑے وٹھی ویندا ہیں جن کے ونن پوئے بھکھیو رکھیو ویندو آ اذیت ڈنی ویندی آ کن جوں तस्वीरूं ॾेखारियूं वयूं आहिनि उन्हनि खे ॾिसी त माण्हू जा वार उभा थी था वञनि त मुस्लमान मुस्लमान ते एतिरे क़दुरु ज़ुल्म करे रहियो आहे ऐं गैर मुस्लमन खे मौको ॾेई रहियो आहे त इस्लाम ते एतराज़ कनि कुझु ॾींहं पहिरियां किन 14-15 साल जे छोकरनि जा इंटरव्यू ॾेखारिया पिया वञनि जेके पंहिंजे माउ पीउ खे विञाए वेठा आहिनि या उन्हनि खां अलॻि थी विया कंहिं सबब खाइण पीअण लाइ उन्हनि खे कुझु नथो मिले हेॾे होॾे हथ पेर हणी गुज़ारो कनि था जॾहिं पुछण वारे पुछियो 12-13 सालनि जे छोकरे खां त तूं वॾो थी छा बणजंदे त उन खिली जवाब ॾिनो त ज़ाहिर आहे त क्रिमिनल बणजंदुसि चोर धाड़ियल बदमाश ऐं दहशतगर्द असां बणजंदासीं इन खां अलावा असीं छा था बणजी सघूं त जीअं पंहिंजा पलाह वठी सघूं पंहिंजी कुर्सी बचाइण जे लाइ हुकूमत ऐं कुर्सी हासिल करण जे लाइ अपोज़िशन पंहिंजनि पीढ़ियुनि खे बर्बाद कनि पिया था अल्लाह ताला हिननि ज़ालिमन खे पंहिंजे बद अंजाम ताईं पहुचाए ऐं ज़ालिमन जे कब्ज़े खां अवाम खे बचाए ऐं उन्हनि खे इंसाफ़ पिसंद हाकिम अता फ़रमाए पाकिस्तान में बि ज़ुल्मनि जी हद थिए पई थी ख़ासि तौर ते अहमदिन ते ज़हनी ऐं जिस्मानी ॿिन्ही क़िस्मनि जूं अज़ियतूं ॾिनियूं पयूं थियूं वञनि आम पाकिस्तानी बि ज़ुल्म जी चकीअ में पीठो पियो थो वञे ऐं लॻे थो त हीअ हालति जेका आहे हिननि हालात जी शिदत जेका आहे उहा वधंदी वेंदी ही दहशतगर्द ग्रुप जेके आहिनि ही बि हुकूमतुनि जा पैदा कयल आहिनि ऐं इन करे ई इन्हनि ते ज़ाब्तो आणण बि ॾुखियो आहे हिननि जे लाइ सो दुआ ई आहे जेका हिननि ज़ालिमनि खे इबरत जो निशानो बणाए सघे थी ॾाढियुनि दुआनि जी ज़रूरत आहे त पाकिस्तान मां बि अल्ला ताला हिननि ज़ालिमनि खे ख़तमु करे अहिड़ी तरह ॿिया मुस्लमान मुल्क आहिनि मिस्र आहे लीबिया वग़ैरह आहिनि ऐं ॿिया बि तक़रीबन हर हंधि हालात ख़राब आहिनि अल्ला ताला हिननि माण्हुनि खे अक़ुल ॾे ऐं इस्लाम खे बदनाम करण जूं जेके हिननि जूं मज़मूम कोशिशूं आहिनि उन्हनि खां महफ़ूज़ रखे जेके बि ज़ुल्म करण वारा आहिनि उन्हनि खे अल्ला ताला इबरत जो निशान बनाए ऐं अल्ला ताला हिननि मुल्कनि में रहण वारे हर अहमदीअ खे हिननि जे शर खां महफ़ूज़ रखे
अल्हम्दुलिल्लाह ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدًا عبده ورسوله عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون اذكروا الله يذكركم